52 पेज् मध्ये अन्येषां वाक्यद्वयमस्ति केवलं व्यञ्जकयो व्यञ्जकयोः शब्दार्थयोः स्वरूपम् इति किञ्चित् वाक्यमस्ति. तद्युक्तो व्यञ्जकशब्दः
तद्युक्तो व्यञ्जकशब्दः
इदानीं व्यञ्जनं भवति इति सर्वं वर्णितमस्ति. अन्यस्य अर्थस्य प्रतीतिः भवति तदेव व्यञ्जनम् इति. तद्युक्तः नाम व्यञ्जनयुक्तः, व्यञ्जनयुक्तः शब्दः व्यञ्जकः. तद्युक्तः नाम व्यञ्जनयुक्तः इत्यर्थः. व्यञ्जनयुक्तः शब्दः एव व्यञ्जकः इति कथ्यते इति वाक्यस्य अर्थः. यत् स्वोर्थान्तरयुक् तथा अर्थोऽपि व्यञ्जकः तत्र सहकारितया मतः. एतस्य वाक्यस्य अर्थः यथा शब्दकः व्यञ्जकः भवति, शब्दः व्यञ्जकः भवति, तद्वत् अर्थोऽपि व्यञ्जकः भवति. एकः शब्दः कस्यचित् व्यङ्ग्यार्थस्य व्यञ्जकः यथा भवति तथा अर्थः अपि व्यञ्जकः भवति. तत् सहकारितया तिष्ठति, सोऽपि अर्थोऽपि सहकारितया इति अङ्गीकृतः मतः इत्यर्थः. तथेति नाम व्यञ्जकः भवति. बहु चिन्ता करणीया नास्ति. शब्दः यथा व्यञ्जकः भवति तद्वत् अर्थोऽपि व्यञ्जकः भवति इति तावत्तमम्. अर्थः व्यञ्जकः भवति इत्युक्तं किल, तत् कथम् इति अग्रिम उल्लासे तस्य आरम्भः. अग्रिम पृष्ठसङ्ख्या अस्ति अशीतितमं तृतीय उल्लासस्य आरम्भः अत्र भवति. तृतीयः अध्यायः अर्थव्यञ्जकतानिर्णयः. अर्थव्यञ्जकता कीदृशी भवति तस्य विषये निर्णयः अत्र क्रियते. अर्था प्रोक्ता पुरा तेषाम् अर्थव्यञ्जकतोच्यते. पूर्वम् अर्थाः उक्ताः, वाच्यार्थः लक्ष्यार्थः व्यङ्ग्यार्थः इति सर्वेपि अर्थाः पूर्वम् उक्ताः. इदानीं तेषाम् अर्थव्यञ्जकता, अर्थव्यञ्जनं कथं भवति इति इदानीम् उच्यते. अर्थाः नाम वाच्यलक्ष्यव्यङ्ग्याः इति अर्थाः. तेषां नाम वाचकलाक्षणिकव्यञ्जकानां. शब्दस्य अर्थम् अत्र विशदीकरोति तावदेव. अर्थानां नाम तेषां नाम वाचकलाक्षणिकव्यञ्जकानां शब्दानाम् अर्थाः उच्यन्ते. कीदृशी अर्थव्यञ्जकता इति चेत् आह
वक्तृबोद्धव्यकाकूनां
वाक्यवाच्यान्यसन्निधेः
प्रस्तावदेशकालादेः वैशिष्ट्यात् प्रतिभाजुषां
योऽर्थस्यान्यार्थधीहेतुः
व्यापारो व्यक्तिरेव सा.
एतदपि किञ्चित् इम्पार्टेण्ट् मार्क् कुर्वन्तु. एषः अंशोऽपि किञ्चित् प्रधानः अस्ति. तत्र व्यञ्जना कुत्र भवति कथं विद्येत, विशेषतया वक्तृ बोद्धव्य काकु इत्यादीनाम् अत्र दश अंशाः तेन लिस्ट् मध्ये योजिताः सन्ति. एतेषां कारणात्, एतेषां वैशिष्ट्या इत्युक्ते कश्चित् कञ्चित् उद्दिश्य किमपि वदति. तत्र द्वितीयस्य अर्थस्य कथं स्फुरति स्फुरणं भवति इति चेत् वक्तृवैशिष्ट्या. यः वदति सः किञ्चित् विशिष्टः जनः अस्ति चेत् अन्यः अर्थः स्फुरति. यदि वक्तुः वैशिष्ट्यं नास्ति सः अर्थः न स्फुरति. एवमेव कुत्रचित् बोद्धव्य, तद् वक्तृ बोद्धव्य इति अनन्तरं विवरणं करोमि. इदानीं एतावत् जानन्तु वक्तृवैशिष्ट्यात् बोद्धव्यवैशिष्ट्यात् काकुवैशिष्ट्यात् वाक्यवैशिष्ट्यात् काकु नाम किमिति एकैकमनन्तरं वदय. वाक्यवैशिष्ट्यात् वाच्यवैशिष्ट्यात् अन्यसन्निधिवैशिष्ट्यात् प्रस्तावैशिष्ट्यात् देशवैशिष्ट्यात् कालादिवैशिष्ट्यात् कालमपि अस्ति अन्यदपि अस्ति वैशिष्ट्यात् प्रतिभाजुषाम् अन्यस्य अर्थस्य स्फुरणं भवति. एतत् सर्वमस्ति चेदपि श्रोता यदि प्रतिभावान् न भवति तर्हि तस्य द्वितीयस्य अर्थस्य स्फुरणं न भवति. प्रतिभाजुषान् प्रतिभावतान् अन्यस्य अर्थस्य धीः यत्र भवति तत्र यः व्यापारः अस्ति सा व्यक्तिरेव. व्यक्तिरेव नाम व्यञ्जना एव. ज्ञायते वा? एवं यत्र अन्यस्य अर्थस्य स्फुरणं भवति तत्र व्यक्तिः नाम किं व्यञ्जना एव भवति. सः व्यापारः व्यञ्जनाव्यापारः एव इति. अत्र पुनः बोद्धव्यः नाम कः इति चेत् प्रतिपाद्यः. तदनन्तरमस्ति, अहं पुनः वदामि. काकुः नाम ध्वनिर्विकारः. प्रस्तावः नाम प्रकरणम्. अर्थस्य नाम वाच्यलक्ष्यविज्ञात्मनः इत्यस्ति. तदग्रे पुनः वर्णनं करोमि एकैकस्य. क्रमेण उदाहरणानि वदामि. वक्त्रा वक्ता विशिष्टः अस्ति चेत् कथं मन्यते पूर्णं. बोद्धव्यः विशिष्टः इति क्रमशः उदाहरणानि दश उदाहरणानि दर्शयति. क्रमेण उदाहरणानि आह अग्रे तदेव अत्र सम्यक् वर्णितमस्ति. नेक्स्ट् पेज् नम्बर् 82-83 मध्ये वक्तृवैशिष्ट्य बोद्धव्य इत्यादि कन्नडेन भवन्तः पश्यन्तु. अनन्तरं पेज् नम्बर् 84 वक्तृवैशिष्ट्यं तस्य उदाहरणं वदति. अतिपृथुलं जलकुम्भम्
गृहीत्वा
समागतात्मिसखि त्वरितम्
श्रमत्वेदसलिलनिःश्वासः
विश्राम्यामि क्षणम्
विश्राम्यामि क्षणम्.
काचित् वदन्ती अस्ति, अन्याम् उद्देश्य वदन्ती अस्ति, अहम् इदानीम् अतिपृथुलं जलकुम्भं गृहीत्वा आगतवती. पृथुलं नाम विशालम्, अति विशालं बृहत् जलकुम्भम्. अतिपृथुलं जलकुम्भं गृहीत्वा समागता अस्मि. तदपि कथं? त्वरितं, शीघ्रं शीघ्रम् आगतवती अस्मि. श्रमत्वेदसलिलनिःश्वास, श्रमवशात् स्वेदजलं, स्वेदजलम् आगच्छदस्ति, निःश्वासः आगच्छन्नस्ति. निःसः, अहमिदानीं निःसहाया इव अस्मि. क्षणं यावत् विश्रान्तिं स्वीकरोमि, विश्राम्यामि इति वदन्ति अस्ति काचित्. यदि एतद् वाक्यं काचित् प्रतिव्रता सद्गृहिणी वदति चेत् सः एव सः बहु जलकुम्भं गृहीत्वा आगतवती, कष्टमनुभवन्ती अस्ति, विश्रान्तिमिच्छति इति अर्थः भवति. किन्तु एतद् या वदन्ति अस्ति सा कैचित् काचित् जारिणी त्वरिणी काचित् अस्ति. अतः अर्थः सा अन्यत्र गत्वा सुखम् अनुभूय आगच्छन्ती अस्ति. अन्ये न जानन्तु इति कृत्वा उपायेन अन्यत् कारणं वदन्ती अस्ति. अतः अत्र चौर्यरथगोपनं गम्यते. चौर्यरथस्य गोपनं कुर्वन्ती अस्ति, न कृतम् इति तदर्थं कारणान्तरं वदन्ती अस्ति. वक्तृवैशिष्ट्यं यदि एतदेव वाक्यम् अन्या काचित् उक्तवती स्यात् अस्य अर्थस्य स्फुरणं न भवेत्. वक्तृवैशिष्ट्यात् द्वितीयस्य अर्थस्य स्फुरणं भवति. तस्य द्वितीयं बोद्धव्यवैशिष्ट्यम् इत्यस्य उदाहरणं. बोद्धव्यः नाम यम् उद्दिश्य वाक्यम् उच्यते सः बोध्यते. यं जनम् उद्दिश्य वाक्यम् उच्यते. पूर्वतनं किं? यः वदति तस्यैव वैशिष्ट्यम्. यः यं बोधयति सः बोद्धव्यः इत्युक्ते वक्तानां श्रोता इत्यर्थः. बोद्धव्यवैशिष्ट्यस्य उदाहरणं.
औन्नित्यं दौर्बल्यं
चिन्तालस्यं सनिष्वसितम् मम बन्धभागिन्याः कृते सखि कामव्यः परिभवति. नायिका सखीम् उद्दिश्य वदति, सखी इदानीं मम बहु पीडाः सन्ति. काः काः पीडाः इत्युक्ते औन्निद्र्यं निद्राविहीनता, निद्राभावः. औन्निद्र्यं निद्राविहीनता इत्युक्ते अम्ब गच्छति किल. औन्निद्र्यं दौर्बल्यं दुर्बलता, निःशक्तिः. चिन्ता आलस्यं सनिश्वसितं निःश्वासरहितम् आलस्यं तादृशम् अस्ति. एतत् मम मन्दभागिन्याः कृते दुर्भाग्यवत्याः मम एतत् सर्वं जायमानमस्ति. सखी ತ್ವಾಮಪಿ ಪರಿಭವತಿ ಏತತ್ಸರ್ವಮಪಿ ಏತಾಹ ಪೀಡಾಹ ತ್ವಾಮಪಿ ಪೀಡಯಂತಿಹ ಸಂತಿ ಖಲು ಇತಿ ವದಂತಿ. ಅತ್ರ ಯದಿ ದ್ವೇಪಿ ಸಮೀಚೀನೇ ಮಹಿಳೆ ಸಹ ಅನ್ಯಃ ಅರ್ಥಃ ನಷ್ಟೋ. ಕಿಂತು ಯಾಮುದ್ದಿಶ್ಯ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ ಸಾ ಕಿಂಚಿತ್ ವಿಲಕ್ಷಣ ಅಸ್ತಿ ದುಷ್ಟ ಅಸ್ತಿ ತಸ್ಯ ಸಮೀಪಂ ಏತಾಂ ಪ್ರೇಷಿತವತಿ ತಾನು ಕೃತ್ವಾ ತೇನ ಸಹ ಸುಖಂ ಅನುಭೂಯ ಆಗತವತಿ ಅಸ್ತಿ. ಅತಃ ಏಷಾ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ ಮಮ ಯಾಹ ಪೀಡಾಹ ಸಂತಿ ಪ್ರಿಯತಮಃ ನಾಗತವಾನ್ ಇತಿ ಮಮ ಓಂ ನಿದ್ರಂ ಆಲಸ್ಯಂ ಇತ್ಯಾದಿ ಇತ್ಯಾದಿ ಮಮ ಪೀಡಾ ಜಾಯಮಾನ ಅಸ್ತಿ ತಾಹೇವ ಪೀಡಾಹ ತವಾಪಿ ಜಾತಾ ಅಸ್ತಿ. ತಾತ್ರ ಯಾಮ ಉದ್ದಿಶ್ಯ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ ಸಾ ಬೋದ್ಧವ್ಯಾ ಜನ ಲಕ್ಷಣ. ಅತಃ ಬೋದ್ಧವ್ಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ ಇತ್ಯ ಏತದು ಕಥಮಾನ ಕಿಂಚಿತ್ ಮಹೋದಯ ಜಾತವಲ್ಲ ಬೋದ್ಧವ್ಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ. ಅತ್ರ ದೂತ್ಯಾಃ ತತ್ ಕಾಮಕೋಪಭೋಗಃ ವಿದ್ಯತೆ. ತೃತೀಯ ಕಾಪು ವೈಶಿಷ್ಟ್ಯ. ಕಾಪುಃ ನಾಮ ಸ್ವರಭೇದ ಭಿನ್ನಕಂಠಧ್ವನಿರ್ಧೀರೈಃ ಕಾಪುರಿತ್ಯಭಿಧೀಯತೆ. ಕಾಪುಃ ನಾಮ ಸ್ವರೇ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ ಕ್ರಿಯತೆ. ಇದಾನೀ ಕಶ್ಚನ ಆಗಚ್ಛತಿ ಇತಿ ಚಿಂತಯತು, ಓಹೋ ಆಗಚ್ಛತು ಆಗತವಾನ್ ವಾ ಇತಿ ವದಾಮಃ. ವಿಳಂಬೇನ ಕಶ್ಚನ ಆಗಚ್ಛತಿ ಚ ಆಗತವಾನ್ ವಾ ಇತಿ ವದಾಮಃ. ತದೇ ವಾಕ್ಯಂ ಆಗತವಾನ್ ವಾ ಇತ್ಯಸ್ಯ ಆಗತವಾನ್ ವಾ ಇತ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥಭೇದ ಅಸ್ತಿ ಕಿಲ. ಕಾಪುಃ ಸ್ವರಭೇದ ಕಾಪುಃ. ಕಾಪು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಸ್ಯ ಉದಾಹರಣಂ ತಥಾ ಭೂತಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ
ತಥಾ ಭೂತಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ
ನೃಪಸದಸಿ ಪಾಂಜಾಲತನಯಾಂ
ನೃಪಸದಸಿ ಪಾಂಜಾಲತನಯಾಂ
ವನೇ ವ್ಯಾಧೈಃ ಸಾರ್ಧಂ
ವನೇ ವ್ಯಾಧೈಃ ಸಾರ್ಧಂ
ಸುಚಿರಮುಷಿತಂ ವಲ್ಕಲಧರೈಃ
ಸುಚಿರಮುಷಿತಂ ವಲ್ಕಲಧರೈಃ
ವಿರಾಟಸ್ಯಾವಾಸೇ
ವಿರಾಟಸ್ಯಾವಾಸೇ
ಚಿತಮನುಚಿತಾರಂಭ ನಿವೃತಂ ಗುರುಖೇದಂ ಖಿನ್ನೇ
ಗುರುಖೇದಂ ಖಿನ್ನೇ
ಮಯಿ ಭಜತಿ ನಾದ್ಯಾಪಿ ಪುರುಷು
ಮಯಿ ಭಜತಿ ನಾದ್ಯಾಪಿ ಪುರುಷು.
ವೇಣಿ ಸಂಹಾರ ನಾಟಕಕ್ಕೆ ಏಕಂ ಪದ್ಯಮಿದಂ. ಕದಾಚಿತ್ ಭೀಮಸ್ಯ ಅರ್ಜುನಸ್ಯ ವಾ ನಕುಲಸ್ಯ ವಾ ಸಹದೇವಸ್ಯ ವಾ ಮಧ್ಯೆ ಕಿಮಪಿ ಸಂಭಾಷಣಂ ಪ್ರಚಲತಿ. ಭೀಮಃ ದುರ್ಯೋಧ ಯುಧಿಷ್ಠಿರಸ್ಯ ವಿಷಯೇವ ಕಮಿ ಹೇಮಂ ಕರೋಮಿ ಸಂಧಿ ವಿಚ್ಛೇದಯಾಮಿ ಇತಿ ಕಿಮಪಿ ಸಂಧಿಂ ಕರ್ತುಂ ಗತಾ ಸಂತಿ ಕಿಮರ್ಥಂ ಸಂಧಿ ಕರಣೀಯ ಇತಿ ಕ್ರೋಧೇನ ವದತಿ. ತದಾ ನಕುಲೋ ವಾ ಸಹದೇವೋ ವಾ ಎತದ್ ವಾಕ್ಯಂ ವದತಿ ಏವಂ ನ ವದತು ತಥಾ ಕರೋತಿ ಚೇತ್ ಗುರುಃ ಖಿನ್ನಃ ಭವತಿ ಗುರುಃ ನಾಮಕಃ ಯುಧಿಷ್ಠಿರಃ ತಸ್ಯ ಖೇದಃ ಭವತಿ ಇತಿ ವದತಿ. ತದಾ ಭೀಮಸ್ಯ ತಥಾ ಭೂತಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ನೃಪಸದಸಿ ಪಾಂಚಾಲತನಯಾಂ ನೃಪಸದಸಿ ರಾಜಸಭಾಯಾಂ ನೃಪಸದೇಕೆ ರಾಜಸಭಾಯಾಂ ತಥಾ ಭೂತಾಂ ಪಾಂಚಾಲೀಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ದ್ರೌಪದೀ ವಸ್ತ್ರಾಪಹಾರ ನಿಮಿತ್ತಂ ಪ್ರಯತ್ನಃ ಕೃತಃ ಕಿಲ ತಥಾ ಭೂತಾಂ ದ್ರೌಪದೀ ದೃಷ್ಟ್ವಾಪಿ ಗುರುಃ ಮಯಿ ಖೇದಂ ವದತಿ ಕುರುಷು ಖೇದಂ ನ ವದತಿ. ದ್ರೌಪದ್ಯಾ ಈದೃಶೀ ಸ್ಥಿತಿ ಆಗತ ಚೇದಿ ಕೌರವೇಶು ಕೋಪ ನಷ್ಟ ಖೇದ ನೋತಿ ಮಮ ವಿಷಯ ವದತಿ ವದನಷ್ಟು. ತಥಾಭೂತಾಂ ಪಂಚಾಲತನಯಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಅಪಿ ಏಕಂ ವನೇ ವ್ಯಾಧೈ ಸಾರ್ಧಂ ಸುಚಿರಮುಷಿತಂ ವಲ್ಕಲಧರೈಃ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಸರ್ವೈಃ ವಲ್ಕಲಧರೈಃ ವಲ್ಕಲವಸ್ತ್ರಂ ಧರದ್ಭಿಃ ವನೇ ವ್ಯಾಧೈಃ ಸಹ ದೀರ್ಘಕಾಲಂ ಉಷಿತಂ ದ್ವಾದಶ ವರ್ಷಾಣಿ ಉಷಿತಂ ಕಿಲ. ಅತಃ ಸುಚಿರಂ ದೀರ್ಘಕಾಲಂ ಯಾವತ್ ಅಸ್ಮಾಭಿಃ ವನೇ ವ್ಯಾಧೈ ಸಾರ್ಧಂ ಉಷಿತಂ ತಥಾಪಿ ಕಿಂ ಕೌರವೇಶೋ ಕೋಪಃ ನ ಭವತಿ ಇತ್ಯತ್ರ ಅನ್ವಯ. ವಿರಾಟಸ್ಯಾವಾಸೇ ಸ್ಥಿತಂ ಅನುಚಿತಾನಂಹ ನಿವೃತಂ ವಿರಾಟಸ್ಯ ವಾಸೇ ತಸ್ಯ ವಿರಾಟ ರಾಜ್ಯೇ ಅಜ್ಞಾತವಾಸ ಅನುಭೂತ ಕಿಲ ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ವೇಷಂ ಧೃತ್ವ ಕಂಕಃ ಇತಿ ಏಕಃ ಫಲಲಃ ಇತಿ ಅನ್ಯಃ ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ಪ್ರಕಾರೇಣ ಪಂಚಜನಾ ಅಪಿ ತತ್ರ ಸ್ಥಿತವಂತ ಕಿಲ. ವಿರಾಟಸ್ಯ ಆವಾಸೆ ಅನುಚಿತಾರಂಭ ನಿವೃತ ಆರಂಭ ನಾಮ ಉದ್ಯಮ ಅನುಚಿತ ಕಾರ್ಯಾಣಿ ಸರ್ವಾಣಿ ಕುರುವಂತಃ ನಿವೃತಂ ರಹಸಿ ತತ್ರ ಸ್ಥಿತವಂತಃ ವಯಂ ಸ್ಥಿತಂ ತಥಾಪಿ ಗುರುಃ ಮಯಿ ಖಿನ್ನೇ ಖೇದಂ ಭಜತಿ ಅಹಂ ಕಿಮಪಿ ವದಾಮಿ ಚೇತ್ ತದ್ವಿಷಯ ಸಹ ಖೇದಂ ಅನುಭವತಿ. ಮಧ್ಯೆಯೇ ನಾದ್ಯಾಪಿ ಪುರುಷು ಅದ್ಯಾಪಿ ಗೌರವಾಣಾಂ ವಿಶೇಷಸ್ಯ ಖೇದಃ ನ ಭವತಿ ತಸ್ಯ ಕೋಪಃ ನ ಭವತಿ. ಅತ್ರ ಖೇದಂ ಜತಿ ಇಲ್ಲ ಏನದ ವಾಕ್ಯಂ ಕಾಪು. ಅತ್ರ ಮೈನ ಯೋಗ್ಯಃ ಖೇದಃ ಕುರುಷು ತು ಯೋಗ್ಯಃ ಇದೆ ಕಾತ್ವ ಪ್ರಕಾಶ. ಅರ್ಥನೇ ಕಿಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಮೈ ಕೋಪಂ ಕರೋತಿ ಚೇತ್ ತಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥ ಕಃ ಖೇದಃ ವಸ್ತುತಃ ದೇಶು ಕೋಪಃ ಕರಣೀಯಃ ಇತಿ ಅರ್ಥಃ ವಿಜ್ಯತೆ. ತದ್ಯದಿ ಕಾಪುಂ ವಿನಾ ಪಠತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಸಹ ಅರ್ಥ ನಚ ವಾಚ್ಯ ಸಿದ್ಧ್ಯಂಗಂ ಅತ್ರ ಕಾಪುರಿತಿ ಗುಣೀಭೂತ ವ್ಯಂಗ್ಯಂ ಶಂಕ್ಯಂ. ಅತ್ರ ಗುಣೀಭೂತ ವ್ಯಂಗ್ಯಂ ಇದು ವದಂತೋ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ ನ ಪ್ರಶ್ನ ಮಾತ್ರೇಣಾಪಿ ಕಾಪೋ ವಿಶ್ರಾಂತೇ. ಕಾಪೋ ಪ್ರಶ್ನಕರಣೇನ ಕಾಪು ತತ್ರ ವಿಶ್ರಾಂತ ಭವತಿ. ಅತಃ ತಸ್ಮಾತ್ ಗುಣೀಭೂತ ವ್ಯಂಗ್ಯಂ ಇದೆ ನ ವಕ್ತವ್ಯಂ ಅತ್ರ ವ್ಯಂಗ್ಯ ದ್ವಿತೀಯ ಪೂರ್ಣ ಭವತಿ ಕಾಪು ವೈಶಿಷ್ಟ್ಯ. ಅಗ್ರೆ ತದಾ ಮಮ ಗಂಡಸ್ಥಲ ನಿಮಗ್ನಾಂ ದೃಷ್ಟಿನ್ನಯಸ್ಯನ್ಯತ್ರ ಇದಾನೀಂ ಐವಾಹಂ ಕೌಚಕಪೋಲೌ
ನ ತಾ ದೃಷ್ಟಿಃ.
ಸಹ ನಾಯಕಃ ಅಸ್ತಿ ನಾಯಕ ಅಸ್ತಿ ಸ ನಾಯಕ ದುಃಖೇನ ಏತದ್ ವಾಕ್ಯಂ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ. ಸಹ ನಾಯಕಃ ಪ್ರಥಮಂ ಏತಸ್ಯಾಂ ಆಸಕ್ತಃ ಆಸೀತ್ ಸರ್ವದಾ ಏತಸ್ಯಾಃ ಕಪೋಲಮೇವ ಪಶ್ಯನ್ ಆಸೀತ್ ಸಹ ಏಕವರ್ಷಂ ತಥೈವ ದೃಷ್ಟವಾನ್ ಇತಿ ಚಿಂತಯಂತು. ತದನಂತರಂ ಕಿಂ ಅಭವತ್ ಅನ್ಯಸ್ಯಾಃ ಪರಿಚಯ ಅಭವತ್ ತಸ್ಯಾಂ ತತ್ರ ಪ್ರೀತಿಃ ಪ್ರವೃದ್ಧ ಅಭವತ್ ತಾಂ ಆಗತ್ಯ ಪಾರ್ಶ್ವೇ ಸ್ಥಿತವತಿ ಅಸ್ತಿ ತಾಂ ಡೈರೆಕ್ಟ್ ಪಶ್ಯತಿ ಚೇತ್ ಏಷಾ ಕುಪ್ಯತಿ. ಅತಃ ಕಿಂ ಕರೋತಿ ಏತಸ್ಯಾಃ ಕಪೋಲಮೇವ ಪಶ್ಯತಿ ಏತಸ್ಯಾಃ ಕಪೋಲೆ ತಸ್ಯಾಃ ಮುಖಕ್ಕೆ ಪ್ರತಿಬಿಂಬಃ ದೃಶ್ಯತೆ. ಗತಿಯೋಕ್ತಿ ಇತ್ಯಾದಿ ಲಿಖಿತವತ್ತಿ ಅತ್ರ. ಅತಃ ಏತಸ್ಯಾಃ ಗಂಡಸ್ಥಲಮೇವ ಸಹ ಪಶ್ಯನ್ ದೃಶ್ಯ. ತದಾ ಮಮ ಗಂಡಸ್ಥಲ ನಿಮಗ್ನಾಂ ದೃಷ್ಟಿಂ ಅನ್ಯತ್ರ ನಯತಿ ಸಾ ತತಃ ಉತ್ಥಾಯ ಕೃತವತಿ ಇದಾನೀಂ ಅತ್ರ ಪಶ್ಯತಿ ಚೇದಪಿ ತಸ್ಯಾಃ ಮುಖಂ ನ ದೃಶ್ಯತೆ ಅತಃ ಕಿಂ ಕೃತವಾನ್ ದೃಷ್ಟಿ ಬಂದೇತ್ರ ಕೃತವಾನ್. ಅತಃ ತದಾ ಮಮ ಗಂಡಸ್ಥಲ ನಿಮಗ್ನಾಂ ದೃಷ್ಟಿಂ ಅನ್ಯತ್ರ ನಯತಿ ಇದಾನೀಂ ತೈವಾಹಂ ಶೌಚಕಪೋಲೌ ನ ಸಹ ದೃಷ್ಟಿ ಕಿಂತು ಸಾ ದೃಷ್ಟಿ ನಾಸ್ತಿ. ಅತ್ರ ಮತ್ಸಖೀಂ ಕಪೋಲ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತಾಂ ಪಶ್ಯತಃ ತೇ ದೃಷ್ಟಿ ಅನ್ಯೈವ ಅಭೂತ್. ಚಲಿತಾಯಾಂ ತು ತಸ್ಯಾಂ ಅನ್ಯೈವ ಜಾತಃ ಭವತಃ ದೃಷ್ಟಿ ತದಾನೀಮಪಿ ಆಸೀತ್ ಇದಾನೀಮಪಿ ಆಸೀತ್ ಕಿಂತು ಸಾ ದೃಷ್ಟಿ ಅನ್ಯಾ ಏವ ಜಾತಾ ಇತಿ ಅಹೋ ಪ್ರಚ್ಛನ್ನ ಕಾಮುಕತ್ವಂ ದೇ ಇತಿ ವಿದ್ಯತೆ ಭವಾನ್ ಪ್ರಚ್ಛನ್ನ ಕಾಮುಕಃ ಇತಿ ಅರ್ಥ ಆಯಿತು. ಏತದ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಅಸ್ಯ ವಾಕ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥಸ್ಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ ಕಿಂಚಿತ್ ಇತಿ ಉದಾಹರಣ. ಅನ್ಯತ್ ವಾಚ್ಯಾರ್ಥ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ ಅನಯೋ ಭೇದ ಮಯಾಪಿ ಸಮಯ ಅನ್ಯಾತ ಏಷಃ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ ಅನ್ಯತ್ ವಾಚ್ಯಾರ್ಥ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ ಇತಿ ವದತಿ ತದೈತಿ ತದ್ಯಥ ಉದ್ದೇಶೋಯಂ ಸರಸ ಕದಲೀ ಶ್ರೇಣಿ ಶೋಭಾತಿಶಾಯಿ
ಉದ್ದೇಶೋಯಂ ಸರಸ ಕದಲೀ ಶ್ರೇಣಿ ಶೋಭಾತಿಶಾಯಿ
ಕುಂಜೋತ್ಕರ್ಷಾಂ ಕುರಿತ ರಮಣಿ ವಿಭ್ರಮೋ ನರ್ಮದಾಯಾಃ ಕಿಂಚೈತಸ್ಮಿನ್ ಸುರತ ಸುಹೃದಃ ತನ್ವಿತೇ ವಾಂತಿ ವಾತಾ ಯೇಷಾಮಗ್ರೇ ಸರತಿ
ಕಲಿತಾ ಕಾಂಡಕೋಪೋ ಮನೋಭೂ.
ಸ್ಥಳ ಬಹು ಸಮೀಚೀನಮಸ್ತಿ ಇದು ವದಂತ. ಉದ್ದೇಶ ನಾಮ ದೇಶ ಸ್ಥಾನಂ ಇತ್ಯರ್ಥ. ಉದ್ದೇಶ ಶಬ್ದಸ್ಯ ಇದಕ್ಕೆ ಉದ್ದೇಶ ಕನ್ನಡ ಉದ್ದೇಶ ಇದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಅಷ್ಟೇವ ಅನ್ಯೋಪಿ ಅರ್ಥ ದೇಶ ಏ ಉದ್ದೇಶ ಇದು ಉಪಸರ್ಗ. ಅಯಂ ಉದ್ದೇಶ ಸರಸ ಕದಲೀ ಶ್ರೇಣಿ ಶೋಭಾತಿಶಾಯಿ. ಅತ್ರ ಸರಸಾ ರಸಸಹಿತರ ಬಹವಃ ಕದಲೀ ವೃಕ್ಷಾ ಸಂತಿ. ಕದಲೀ ಶೋಭಾ ಕಾರಣತಃ ಕದಲೀನಾಂ ಪಂಕ್ತಿ ಅಸ್ತಿ ತಸ್ಮಾತ್ ಕಾರಣ ಅತಿಶಯಿತ ಶೋಭಾ ಅತ್ರ ಅಸ್ತಿ. ತಾದೃಶಃ ಪ್ರದೇಶ ಯತ್ರ ಕದಲೀ ವೃಕ್ಷಾ ಬಹವಃ ಸಂತಿ ತಾದೃಶಃ ಪ್ರದೇಶ. कुत्र नर्मदायाः तीरे अस्ति नर्मदायाः कुञ्जोत्कर्षाङ्गुलितरमणी विभ्रमः कुञ्जः किं वाटिका उद्यानसदृशं तस्य उत्कर्षः अस्ति रमणीयं स्थानमस्ति तत्तदे तादृशम् अतीव रमणीयम् एतत् स्थानमस्ति किञ्च एतस्मिन् सुरतसहृदः वाताः वान्ति अत्यन्तं सुखकराः वायवः अत्र वान्ति तादृशः येषामग्रे सरति कलिकाकाण्डकोपो मनोभूः एतेषां पुरतः अकस्मात् कोपः आगतः अस्ति चेदपि मन्मथः यः अस्ति सः तत्र इतः आगच्छति इत्यर्थः अकाण्डकोपः मनोभूः अकाण्डकोपः गच्छति मन्मथस्य पुरतः अकस्मात् कोपः आगतश्चेत् सः कोपोऽपि गच्छति इति तात्पर्यम् तात्पर्यं किम् इत्युक्ते यत् सङ्गमस्थानमस्ति तथार्थं प्रविश वाच्यार्थस्य वैशिष्ट्यार्थं सः अर्थः पुरति अन्यसन्निः वैशिष्ट्यम् इत्यस्य उदाहरणम् अन्यस्य सन्निधिः अन्यः जनः भवति तस्मात् इत्यस्य उदाहरणम् एतत् नुदत्यनाद्रमनाश्वश्रोः मानाः इत्युक्ते मुद्रदोषः नुदत्यनाद्रह्मणाश्वश्रोः
नुदत्यनाद्रह्मणाश्वश्रोः
मां गृहभरे सकले
मां गृहभरे सकले
क्षणमात्रं यदि सन्ध्यायां
क्षणमात्रं यदि सन्ध्यायां
भवति न वा भवति विश्रामः
भवति न वा भवति विश्रामः
शुश्रूः अस्ति अनन्तरं यथा स्नुषा अस्ति सा स्नुषा नायिकया सख्या सह सम्भाषणं कुर्वति अस्ति तदा तस्याः प्रियकरः तत्र आगतवान् अस्ति सोऽपि शृणोतु इति कृत्वा एषा वदन्ती अस्ति किमिति वदन्ती अस्ति श्वश्रूः कीदृशी मम श्वश्रूः इति चेत् अनार्द्रमनाः तस्य मनः आर्द्रं नास्ति निष्करुणाथ तादृशी अनार्द्रमनाः श्वश्रूः मां सकले गृहभरे नुदति गृहकार्यं सर्वं करोतु करोतु इति मम शिरसि उपविशति तथा गृहभरे सकले मां नुदति सन्ध्याया क्षणमात्रं विश्रामः भवति वा न वा अतः मम किञ्चिदपि विश्रान्तिरेव नास्ति सन्ध्याकाले कदाचित् विश्रान्तिः भवेत् न भवेत् इति वदति अत्र सन्ध्या सङ्केतकालः इति तटस्थं प्रति तटस्थम् इत्युक्ते तटस्थं प्रति कयाचित् योच्यते इत्युक्ते पार्श्वे कुत्रचित् उद्दित्वा शृण्वन्नस्ति नायकः तमुद्दिश्य एषा वदन्ति अस्ति सायङ्काले किञ्चित् विश्रान्तिः भवितुमर्हति तदा मिलेयम् इति अर्थं वदन्ति अस्ति अन्यस्य सन्निधिः अन्यः जनः तत्र अस्ति इति कृत्वा एव वदन्ति अस्ति अन्यस्य सन्निधिः सः शृणोतु इति कथम् अन्यस्य सन्निधिः इत्येतत् अग्रे प्रस्तावैशिष्ट्यस्य उदाहरणम् श्रूयते अस्ति श्रूयते इति भवेत् श्रूयते समागमिष्यति तव
श्रूयते समागमिष्यति तव
प्रियोद्य प्रहरमात्रेण
प्रियोद्य प्रहरमात्रेण
एवमेव किमिति तिष्ठति
एवमेव किमिति तिष्ठति
तत्सखि सज्जय करणीयम्
तत्सखि सज्जय करणीयम्
काचित् नायिका आसीत् तस्याः पतिः प्रदेशान्तरं गतवान् आसीत् सः नागतवानेव इति एषा अन्यस्य पुरुषस्य सम्पर्कं कर्तुम् उद्युक्त इदानीं गच्छामि इति चिन्तयन्ति आसीत् तदा एषा वदन्ती अस्ति श्रूयते तव प्रियः अद्य आगमिष्यति तदपि कदा प्रहरमात्रेण एकप्रहर एकघण्टा प्रहरमात्रेण आगमिष्यति इति श्रूयते एवमेव किमिति तिष्ठति करणीयं सज्जया यद्यद् करणीयं तस्य स्वागतार्थं यद् करणीयं तद् करोतु इति अत्र उपपतिं प्रति अभिसर्तुं प्रस्तुता न युक्तम् इति कया इति वाच्यते उपपतिसंयुक्तगमनमिति चिन्तयन्ति अस्ति किल एतद् न उचितम् इति कथनं क्रियमाणम् अस्ति एतद् प्रस्तावः प्रस्तावः नाम प्रसङ्गः इत्यर्थः कस्मिन् प्रसङ्गे एतदुच्यते इदानीं प्रतिः आगच्छन्नस्ति इति वार्ता अस्ति अस्मिन् प्रसङ्गे एतद् न उचितम् इति कथनं देशवैशिष्ट्यं देशस्य उदाहरणम् ಅನ್ಯತ್ರಯೋಯಂ ಕುಸುಮಾವಚಾಯಂ
ಅನ್ಯತ್ರಯೋಯಂ ಕುಸುಮಾವಚಾಯಂ
ಉಚಯಂ ಅವಚಾಯಂ ಅನ್ನುವಂತೆ ಉಚಾಯಂ ಚೇತ್ ಛಂದಸಿ ಇತಿ ಸಂಭವತಿ ಕುರುದ್ವಮತ್ರಾಸ್ಮಿ ಕರೋಮಿ ಸಖ್ಯಃ
ಕುರುದ್ವಮತ್ರಾಸ್ಮಿ ಕರೋಮಿ ಸಖ್ಯಃ
ನಾಹಂ ಹಿ ದೂರಂ ಭ್ರಮಿತುಂ ಸಮರ್ಥಃ
ನಾಹಂ ಹಿ ದೂರಂ ಭ್ರಮಿತುಂ ಸಮರ್ಥಃ
ಪ್ರತಿದತಾಯಂ ರಚಿತೋಂಜಲಿರ್ವಃ
ಪ್ರತಿದತಾಯಂ ರಚಿತೋಂಜಲಿರ್ವಃ
ಸಖ್ಯಃ ಸರ್ವಾಃ ಮಿಲಿತ್ವಾ ಉದ್ಯಾನಂ ಗತವತ್ಯಾ ಪುಷ್ಪಾಣಾಂ ಚಯನಾರ್ಥಂ ಗತವತ್ಯಾ ಏಕಾ ನಾಯಿಕಾ ಅನ್ಯಾಃ ಸರ್ವಾಃ ಉದ್ದಿಶ್ಯ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ ಯೂಯಂ ಅನ್ಯತ್ರ ಗತ್ವಾ ಕುಸುಮಾವಚಯಂ ಕುರುಧ್ವಂ ಅಹಂ ಅತ್ರೈವ ಕರೋಮಿ ಭವತ್ಯಃ ಸರ್ವಾಃ ದೂರಂ ಗತ್ವಾ ತತ್ರ ಕುಸುಮಾವಚಯಂ ಕುರುವಂತು ಕುರುಧ್ವಂ ಅಸ್ಮಿ ಕರೋಮಿ ಸಖ್ಯಃ ಅಹಂ ಅತ್ರ ಅಸ್ಮಿ ಅಹಂ ಅತ್ರ ತಿಷ್ಠಾಮಿ ಅತ್ರೈವ ಅಹಂ ಉಪಕರಿಷ್ಯಾಮಿ ಕಿಮರ್ಥಂ ಇತಿ ಚೇತ್ ನಾಹಂ ಹಿ ದೂರಂ ಭ್ರಮಿತುಂ ಸಮರ್ಥ ಭವತ್ಯಃ ಸರ್ವಾಃ ದೂರಂ ಗಂತುಂ ಅರ್ಹಂತಿ ಅಹಂ ತು ಭ್ರಮಿತುಂ ನ ಸಮರ್ಥ ಪ್ರತಿದತಾಯಂ ಅಂಜಲಿಃ ಅಯಂ ರಚಿತಃ ನಮಸ್ಕಾರಂ ಕರೋಮಿ ಅಹಂ ತು ಆಗಂತುಂ ನ ಶಕ್ನೋಮಿ ಭವತ್ಯಃ ಸರ್ವಾಃ ಗಚ್ಛಂತು ಅಹಮತ್ರೈವ ತಿಷ್ಠಾಮಿ ಇತಿ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ ಅತ್ರ ವಿವಿಕ್ತಃ ಅಯಂ ದೇಶಃ ಇತಿ ಪ್ರಚ್ಛನ್ನ ಕಾಮುಕಃ ತ್ವಯಾ ಅಭಿಚಾರ್ಯತಾಂ ಇತಿ ಆಶ್ವಸ್ತಾಂ ಪ್ರತಿ ಕಯಾಚಿತ್ ನಿವೇದ್ಯತೆ ಅಯಂ ಏಕಾಂತ ಪ್ರದೇಶಃ ಅಸ್ತಿ ಅತಃ ಭವತ್ಯಃ ಸರ್ವಾಃ ಗಚ್ಛಂತು ಏಕಾಂ ಸಖೀಂ ಉದ್ದಿಶ್ಯ ನಾಯಕಂ ಅತ್ರ ಪ್ರೇಷಯತು ಇತಿ ವದಂತಿ ಇತ್ಯರ್ಥ ಸ್ಫುರತಿ ಇತ ದೇಶ 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 ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ನಿಮಿತ್ತ ಏತದ ಉದಾಹರಣ
ಅಂಜಲಿ ವಿವಾಹ
ಅಂಜಲಿ ಅಂಜಲಿ ಗಳ
ವಿವಾಹ
ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ
ಅಂಜಲಿ ವಿವಾಹ
ಅಂಜಲಿ ವಹ ವಹ ಯುಷ್ಮಾಕಂ ಯುಷ್ಮಾಕಂ ಪುರತಃ ಅಯಂ ಅಂಜಲಿ ಕೃತ ಅಂಜಲಿ ವಹ ಅಂಜಲಿ ವಿವಾಹ ಇತದ ದೇಶ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಉದಾಹರಣ ಅಂತಿಮ ಕಾಲ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಉದಾಹರಣ ಗುರುಜನ ಪರವಶ
ಗುರುಜನ ಪರವಶ
ಪ್ರಿಯಾ ಕಿಂ ಭಣಾಮಿ
ಪ್ರಿಯಾ ಕಿಂ ಭಣಾಮಿ
ತ್ವಾಂ ಮಂದಭಾಗಿನಿ ಖಲ್ವಹಂ
ತ್ವಾಂ ಮಂದಭಾಗಿನಿ ಖಲ್ವಹಂ
ಅದ್ಯ ಪ್ರವಾಸಂ ವ್ರಜಸಿ
ಅದ್ಯ ಪ್ರವಾಸಂ ವ್ರಜಸಿ
ವ್ರಜ ಸ್ವಯಮೇವ ಜಾನಾತಿ ಕರಣೀಯಂ
ವ್ರಜ ಸ್ವಯಮೇವ ಜಾನಾತಿ ಕರಣೀಯಂ
ಕಶ್ಚನ ಪ್ರಿಯಕರಃ ಅಸ್ತಿ ಸಹ ಗುರುಜನ ಆಜ್ಞಾವಶಾತ್ ಪ್ರವಾಸಾರ್ಥಂ ಗಚ್ಚನ್ ಅಸ್ತಿ ಗಮನ ಪತ್ನಿ ಸರ್ವಥ ನೈಚ್ಛತಿ ತಥಾಪಿ ಚಾಗಚ್ಛನ್ ಅಸ್ತಿ ಹೇ ಗುರುಜನ ಪರವಶ ಪ್ರಿಯ ಕಿಂ ಭಣಾಮಿ ಕಿಮಿತಿ ವದಾಮಿ ಅಹಂ ಮಂದಭಾಗಿನಿ ಖಲು ಮಂದಭಾಗಿನಿ ಖಲು ಅಹಂ ಕಿಂ ಭಣಾಮಿ ಅದ್ಯ ಪ್ರವಾಸಂ ವ್ರಜತಿ ಅದ್ಯ ಪ್ರವಾಸಾರ್ಥಂ ಗಚ್ಚತಿ ವ್ರಜ ಗಚ್ಚತಿ ಸ್ವಯಮೇವ ಜಾನಾತಿ ಕರಣೀಯಂ ಅಗ್ರೇ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ಇತಿ ಭವಾನೇವ ಜಾನಾತಿ ಇತಿ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ ಅತ್ರ ಕಃ ಕಾಲಃ ಇತ್ಯೇ ಮಧುಮಾಸ ವಸಂತ ಕಾಲಃ ಇತ್ಯೇ ವಸಂತ ಕಾಲೇ ಪತ್ನಿ ನ ಗಂತವ್ಯಂ ವದಂತಿ ಅಸ್ತಿ ಅದ್ಯ ಮಧು ಸಮಯೇ ಯದಿ ವ್ರಜತಿ ತದಾ ಅಹಂ ತಾವತ್ ನ ಭವಾನ್ ಯದಿ ಭವಾನ್ ಗಚ್ಚತಿ ಚೇತ್ ಅಹಂ ನ ಜೀವಿಷ್ಯಾಮಿ ಏವ ಅಥ ಆಗತ್ಯ ಭವತಃ ಶವಸಂಸ್ಕಾರ ಕರಣೀಯ ಭವಿಷ್ಯತಿ ಯದಿ ವ್ರಜತಿ ತದಾ ಅಹಂ ತಾವತ್ ನ ಭವಾಮಿ ತವತು ನ ಜಾನಾಮಿ ಗತಿಂ ಮಮ ಗತಿ ಕಾ ಭವೇತ್ ಅಹಂ ನ ಜಾನಾಮಿ ಇತ್ಯರ್ಥ ವಿದ್ಯತೆ ಕಾಲ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಮಧು ಸಮಯ ಅಂತೆ ತಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಉಚ್ಯತೆ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಅಯಮರ್ಥ ಅಸ್ತಿ ಸೊ ಆದಿ ಶಬ್ದ ಅಸ್ತಿ ತತ್ರ ಅಂತೆ ವಕ್ತೃ ಕಾಲ ಇತ್ಯರ್ಥ ಮುಕ್ತ ಅಂತೆ ಆದಿ ಇತ್ಯ ಆದಿ ಶಬ್ದಸ್ಯ ಚೇಷ್ಟ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಇತ ಸರ್ವಂ ದೇಶ ಕಾಲ ಇತ್ಯರ್ಥ ಮುಕ್ತ ಅಂತೆ ಚೇಷ್ಟ ಅಪಿ ಚೇಷ್ಟಾಯಾ ಏಕಂ ಉದಾಹರಣಂ ಎದು ತಾವತ್ ಸಮೀಚೀನಂ ನಾಸ್ತಿ ಕಿಂ ಸಾ ರತಿಂ ಇಚ್ಛತಿ ಇತ್ಯರ್ಥಂ ಅಭಿನಯೇ ದರ್ಶಯತಿ ಅಸ್ತಿ ತಾದೃಶ ಅರ್ಥ ಕೊಡತಿ ಇತ್ಯೇ ಚೇಷ್ಟಾಯಃ ತಸ್ಯಾಪಿ ಏಕಂ ಉದಾಹರಣಂ ಏವಂ ಅರ್ಥ ವಿದ್ಯತಃ ಅರ್ಥ ಕಥಂ ವಿದ್ಯತೆ ತತ್ರ ಕಾರಣಾನಿ ಕಾನಿ ಇತ್ಯೇತತ್ ಸರ್ವಾಣಿ ತೃತೀಯ ಉದಾಹರಣೆ ಏವಂ ವರ್ಣಿತಂ ಶುಕ್ರವಾರ
ಶುಕ್ರ
ದಿನಾಂಕ
भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्